सुपर हिट्स 93.5 रेड एफ एमवर महक तुमच्या सोबत आहे. आज MH 935 मध्ये गणेशोत्सव उद्या आपल्या तोंडावरती आलाय, पण यावेळेस गोष्टी जरा वेगळ्या आहेत. सो याच बाबतीमध्ये बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत विजय कुमार मगर सर. नमस्कार सर.
नमस्कार मॅडम.
सर, यावेळेस कशा कशा पद्धतीने नियम असणार आहेत?
चालू वर्षी गणेशोत्सवच्या दरम्यान शासनाच्या 11 जुलै 2020 ला गाईडलाईन्स आलेली आहे. पण अशा सूचना आहेत की चालू वर्षी कोणत्याही स्वरूपामध्ये सार्वजनिक मंडळाची मूर्ती ही 4 फुटापेक्षा उंच असणार नाही, घरगुती मंडळाची उंची 2 फुटाच्यावर असणार नाही, आणि त्याचबरोबर कोणतेही आगमन आणि विसर्जन मिरवणूक निघणार नाही. तसेच पेंडॉल मध्ये 5 पेक्षा जास्त लोक येणार नाहीत, एकत्रित लोक जमणार नाहीत. आरती आणि भजन कीर्तन यामध्ये सुद्धा तुम्हाला सोशल डिस्टन्सिंग ठेवून कमीत कमी लोकांमध्ये ते उपक्रम करावे लागतील. कोणताही सार्वजनिक कार्यक्रम ठेवता येणार नाही. रस्त्यावरती जे आपण सार्वजनिक उत्सव करत आहोत त्या उत्सवामध्ये लहान मुले, विशेष करून 10 वर्ष खालील लहान मुले, 50 वर्ष पुढील लोकांना कोरोनाविषयक बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण अशा सार्वजनिक ठिकाणी आपण मुलांना रोखू शकतो. आणि जर काही कार्यक्रम ठेवले तर घरात बसलेले जे आपले ज्येष्ठ लोक आहेत तर हे 100% ते खाली येतील, आणि कोमॉर्बिडिटी जर त्यांच्याकडे इतर आजार असतील तर त्यांना त्यापासून धोका निर्माण होईल.
अगदी बरोबर सर. हे रुल्स अँड रेग्युलेशन आपल्यासाठीच आहेत आणि आपल्याला ते फॉलो करायचे आहेत, कारण की सध्याची जी परिस्थिती आहे ती नॉर्मल नाहीये, त्यामुळे आपली काळजी आपणच घेतली पाहिजे. प्रशासन आपल्यासाठी नेहमी सज्ज. मी थोड्याच वेळात परत येते. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो.